Jai Jagannath. I am very grateful, honored, and most happy to be with you this evening.
मी फार आभारी आहे, कृतज्ञ आहे आणि फार खुश आहे की मी आज आपल्या सर्वांसोबत इथे आहे.
Especially to His Grace Nanda Dulal Prabhu for agreeing to translate. He's very humble and very exalted personality. But you have become more of an editor than a translator. Hare Krishna. Shivaji Park is one of the very great historical places in the city of Mumbai, at the state of Maharashtra, the country of India, and the planet of Earth.
पृथ्वीवर भारत देशात महाराष्ट्र राज्यात मुंबई शहरामध्ये शिवाजी पार्क एक ऐतिहासिक स्थळ आहे.
We are very grateful to the city of Mumbai for giving us the opportunity to utilize this wonderful place to celebrate this festival.
मुंबई शहराप्रती आम्ही कृतज्ञ आहोत की आम्हाला ही छान जागा इथे दिली आहे शिवाजी पार्क मध्ये जगन्नाथ रथ यात्रा साजरा करण्यासाठी.
There is a Vedic injunction, sarve sukhino bhavantu. Let everyone be happy.
शास्त्रांमध्ये म्हटलंय सर्वे जना सुखिनो भवंतु, सर्वांनी खुश व्हावे.
Our beloved Guru Srila Prabhupada would often quote this verse and tell how the purpose of life is to be happy.
Srila Prabhupada anek vela hi ukti sangayche ani aplyala sangayche ki he jivanacha lakshya ahe.
Anandamayo vyashat, everyone is looking for satisfaction.
Pratyek jan ha samadhan shottoye.
It is our inherent nature.
Aplya he jivjat स्वभाव आहे.
ट्राइंग टू फाइंड हॅपीनेस इन अ हार्ड स्ट्रगल फॉर सर्वाइवल इन दिस वर्ल्ड इज अ ग्रेट डिफिकल्टी.
कठीण परिस्थिती आहे ही की आपल्या जीवनामध्ये आपण समाधान आणि आनंद शोधत असतो.
वाय? बिकॉज पीपल इन जनरल हॅव फॉरगॉटन हाऊ टू बी हॅपी.
आणि कठीण का आहे, कारण लोक हे विसरलेत की आपण खुश आनंदी कसं होऊ शकतो.
वी आर ऑल सर्चिंग फॉर इट, येट सो मच सफरिंग अँड पेन.
आपण सर्वजण आनंदाला शोधत आहोत तरी पण आपल्या जीवनामध्ये वेदना भरपूर आहेत.
अँड बिकॉज एव्हरीथिंग इज टेम्पररी इन दिस वर्ल्ड, नो हॅपीनेस कॅन बी सस्टेन्ड.
आणि या जगातील प्रत्येक वस्तू ही तात्पुरता असल्या कारणाने आनंद जरी मिळाला तरी तो तात्पुरताच असतो.
But the supreme being has descended into this world many many times to remind us what is happiness and how to discover it.
पण भगवंत अनेक वेळा या पृथ्वीवर अवतरित होतात आपल्याला सांगण्यासाठी की आनंद खरा काय आहे आणि तो कसा मिळवावा.
5,000 years ago, the Supreme Personality of Godhead appeared as Krishna and spoke the Bhagavad Gita in Kurukshetra.
5,000 varshapurvi Shri Krishna avtarit zale ani Kurukshetra madhe tanni Bhagavad Gita aplyala sarvanna sangitli.
There he taught a formula by which everyone in whatever particular position of life we're in can find true happiness.
आपण कुठल्याही परिस्थितीत का असे ना, पण श्री कृष्णाने आपल्याला एक युक्ती सांगितली आहे या भगवद्गीतेमध्ये.
In the Gita it is said, परम ब्रह्म परम धाम पवित्रम इदम उत्तमम. That Krishna has appeared as Param Brahma, the supreme Brahman.
Shri Krishna Bhagavad Gita sangta ki te je avtarit jhale te param brahma ait.
Yada yada hi dharmasya glanir bhavati bharata. And how that supreme Brahman has appeared in many forms with many names throughout the ages, throughout history.
आणि भगवत गीतेत सांगितलंय की हेच परम ब्रह्म केवळ श्रीकृष्ण म्हणून नाही तर अनेक अनेक वेळा विविध अवतारांमध्ये अवतरित झाले आहेत.
अहम सर्वस्य प्रभव मत सर्वं प्रवर्तते इति मत्वभजन्ते मां बुद्ध भाव समान्वित. Krishna tells, I am the source of all spiritual and material worlds. Everything emanates from me. The wise who know this worship me with love.
Shri Krishna Gita sangtat sarva adhyatmik graha sarva srushti hi tyancha pasun utpanna jhali ahe ani ja buddhiman lokana he tatva mahiti ahe te sarva bhavaneni tyanche bhakti kartat.
Patram pushpam palam to yom yome bhakta priyachchati. That no one is disqualified by any material consideration, whether it be one's caste, one's religion, one's sex, one's race, one's nationality. Sarva yoni shukonteya murateya sambhavantiya tasam brahma mahajonir aham bija pradapita. That this material nature is the energy of the Lord. Mother Nature. And Krishna said, I am the seed-giving father of all living beings. Everyone in all species of life is equally a child of the same Supreme Lord with the same mother.
आणि भगवत गीतेत श्री कृष्ण म्हणतायत की ही भक्ती करण्यासाठी कुठलेही बंधना पलीकडले ही भक्ती यामध्ये कुठलेही नियम नाहीत काही नाही कारण सृष्टी ही आई आहे आणि श्रीकृष्ण बीज प्रदान करणारे पिता आहेत.
कृष्ण टेल्स इन गीता एन इंटेलिजेंट पर्सन लुक्स फॉर देअर हॅपीनेस देअर एनलाइटनमेंट एंड देअर मीनिंग इन लाइफ विदिन.
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतायत की बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो आनंदाला आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाला स्वतःमध्ये शोधतो.
न जायते मरियते वाकदाच्य. Because the living force within every one of us is a part of God.
आपल्या सर्वांमध्ये जो जिवंत आत्मा आहे तो श्रीकृष्णांचा एक अंश आहे.
We are Satchit Ananda, eternal, full of knowledge and full of happiness.
आपण शाश्वत आहोत आनंददायी आहोत आणि ज्ञानी पण आहोत.
But forgetting who we are and how our true joy in life is in our relationship with Krishna, the all-loving, supreme, attractive father and mother, lover and friend of everyone.
हे श्री कृष्ण आपले आई आहेत आपले वडील आहेत आपले प्रेमळ प्रेमी आहेत आणि आपले सर्वात आकर्षक मित्र आहेत. हे सोपं तत्व आपण जेव्हा विसरतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतात.
And in that forgetfulness we are disconnected from our own true joyful spiritual nature.
आणि हे तत्व विसरल्यामुळे आपण स्वतःच्या आनंददायी स्वतःच्या अस्तित्वापासून देखील दुरावतो.
When Srila Prabhupada was in London,
Srila Prabhupada जेव्हा लंडन मध्ये होते,
he was asked, why have you come here, Swamiji?
तेथील पत्रकारांनी त्यांना विचारलं, स्वामीजी तुम्ही लंडन मध्ये का आले आहात?
We have our own culture, we have our own religion.
आमच्याकडे आमची संस्कृती आहे आमचा धर्म आहे.
Srila Prabhupada said, the British came and plundered India for 2 centuries.
शिल प्रभुपादांनी सांगितलं, इंग्रज लोक भारतात आले आणि 200 वर्षासाठी त्यांनी भारताला लुटलं.
You took all the treasures of India.
सर्व धन संपत्ती इथून घेऊन गेले.
But you forgot the most valuable of all our treasures.
पण सर्वाधिक मौल्यवान संपत्ती विसरले.
Our culture.
आमची संस्कृती.
I have come to give you what you forgot to take.
मी तुम्हाला ते द्यायला आलोय जे इंग्रज लोक भारतातून लुटायला विसरले.
Srila Prabhupada said, I have come to remind you what you have forgotten.
Srila Prabhupada anek vela sangayche, mi tumhala te parat aathvan karun dyayla aloy je tumhi visarle ahat.
What is true happiness?
Khara sukh, khara anand kay ahe?
When we understand how everything is Krishna's property and Krishna is our most intimate loving friend, then we can see things in truth.
Shri Krishna sarva srushtiche malak ahet ani te aple khare mitra ahet. Jeva he satya aplyala swikarto apan teva aplyala khare satya kay ahe, khare jivan kay ahe te kalto.
Bhoktaram yagya sapasam sarva lokameshwaram sudhritam sarva bhutanam gyatvamam shanti mrichchati. There are some philosophers who teach that this world is an illusion and it should be renounced.
काही तत्वज्ञानी आहेत ते म्हणतात हे जे जग आहे हे मिथ्या आहे आणि याचा त्वरित त्याग केला पाहिजे.
But Krishna teaches in Gita that this world is his energy.
पण भगवत गीतेमध्ये श्री कृष्ण म्हणतात की ही प्रकृती तर माझी एक शक्ती आहे.
Ishopanishad tells om purnam ata purnam idam. The absolute truth is perfect and everything emanating from the absolute including the immaterial existence is perfect and complete.
ईशोपनिषदात पण सांगितलंय की श्री कृष्ण हे संपूर्ण आहेत आणि श्री कृष्णापासून जे काही उत्पन्न होतं तेही संपूर्ण आहे.
Everything is sacred in this world when we understand its connection to the supreme.
या जगामध्ये कुठलीही वस्तू अपवित्र नाहीये. का ती पवित्र आहे? कारण त्या वस्तूचा, प्रत्येक वस्तूचा श्री कृष्णांशी संबंध आहे.
Our intelligence, our voice, all of the resources, even technology, everything has a spiritual purpose if we understand the simple principle of seva.
आपली बुद्धी, आपली वाचा शक्ती, या जगामध्ये जे काही दिसतंय ते सर्व आपल्याला दिव्य त्या दिवशी दिसेल ज्या दिवशी आपल्याला कळेल. या सर्व गोष्टींचा आपण श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये वापर करू शकतो.
Therefore Sri Chaitanya Mahaprabhu, he established his teachings based on Bhagavad Gita and this principle of jivera swarupoi krishner nityadas, that the foundation of knowledge is to know that we are all eternally the loving servants of the supreme.
आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी भगवद्गीतेच्या या तत्वावर आपली शिकवण आधारित केली. आपण श्री कृष्णांचे नित्य दास आहोत आणि ते आपले प्रेमळ स्वामी आहेत.
To honor all the resources of Mother Earth, to honor every living being as the children and the property of our beloved is knowledge.
या सृष्टीला आपण श्री कृष्णांची शक्ती बघून आणि प्रत्येक जीवात्म्याला आपला भाऊ आणि बहीण बघून आपण आपलं सुखी जीवन जगू शकतो.
And it is expressed through seva.
आणि ही भावना सेवेद्वारे व्यक्त करू शकतो.
That seva is to live in harmony with the will of the supreme.
आणि सेवा म्हणजे श्री कृष्णांच्या म्हणण्यानुसार आपलं जीवन जगणे.
To live with compassion.
कारुण्यावर आधारित जीवन जगणे.
Humility.
नम्रता.
Detachment from selfishness.
निस्वार्थीपणा.
And especially in this age of Kali, this innate love that is within our hearts can be awakened by living in a mood of servitude and chanting the holy names.
आणि विशेष रूपाने या कलियुगात आपण ही भावना हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने उत्पन्न करू शकतो.
हरे कृष्ण 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 हरे हरे, hari ram 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 hari. In whatever situation we may be in, the door to perfection is opened if we simply could recognize it.
आपण कुठल्याही परिस्थितीत का असेना पण पूर्णतः आपल्याला योगामध्ये ती संधी आपण ओळखू शकतो.
By remembering the Lord.
श्री कृष्णाची आठवण करून.
Tukaram was one of the great saints of world history.
तुकाराम महाराज हे भारताच्या इतिहासात एक श्रेष्ठ संत आहेत.
He lived his life in Maharashtra, our state.
महाराष्ट्रामध्ये ते जगलेत.
He taught us what it means to practice yoga in love.
त्यांनी आपल्याला शिकवलं श्री कृष्णांशी संबंध प्रेमावर आधारित कसा ठेवावा.
He wasn't asking his beloved Krishna Vittal for favors for himself.
त्यांनी विठ्ठलाला कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही.
He lived and he prayed for the satisfaction of the Lord and for himself to be an instrument of compassion for others.
आपले जीवन कसे जगले श्री कृष्णांच्या प्रीत्यर्थ आणि श्री कृष्णांना काय आवडेल त्या अनुसार.
He lived in such difficult situations.
फार कठीण परिस्थिती होती त्यांची.
When he was young, his mother, his father, they died.
बालपणातच आई आणि वडील निघून गेले.
There was a great drought.
फार दुष्काळग्रस्त परिस्थिती होती.
Starvation all around him.
सर्वीकडे भूकमारी होती.
His own wife and son died.
त्यांच्या स्वतःच्या पत्नी आणि त्यांचा स्वतःचा मुलगा मरण पावले.
He had nothing.
काहीही उरलं नाही.
He went to Brahmagiri, a sacred mountain.
ब्रह्मगिरी ला गेले जे एक पवित्र पर्वत आहे.
He didn't give up hope.
सर्व काही निघून गेलं पण आशा त्यांनी सोडली नाही.
He understood that death is inevitable in every situation.
मृत्यू प्रत्येक परिस्थितीमध्ये अटळ आहे.
He was a loving, soft-hearted person who took all of these different calamities as opportunities to turn to God.
जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला त्यांनी एक संधी म्हणून बघितलं कसं मी श्री कृष्णांची शरण घेऊ.
While he was on that mountain, he was attacked by snakes and tigers.
आणि त्या पर्वतावर त्यांच्यावर
scorpions and mosquitoes.
विंचू साप आणि वाघांनी प्रहार केला.
He didn't think, God, why are you doing all this to me?
त्यांनी कधी हा प्रश्न नाही विचारला असं माझ्यासोबत का होत आहे.
My beloved Vittal Dev, how may I serve you?
नेहमी एकच प्रश्न आहे, हे विठ्ठल मी तुझी सेवा कशी करू.
He was such an enlightened personality. Although he was not from a higher caste, he was a simple man. He was empowered to write beautiful abhangas or songs.
जरी एखाद्या उच्च कुळात त्यांचा जन्म नसेल एक साधारण व्यक्ती होते पण त्यांना श्री कृष्णांनी फार शक्ती प्रदान केली होती. फार सुंदर गोड अभंग ते रचू शकत होते.
Expressing the very essence of yoga, the essence of all the knowledge of all the scriptures of the world in simple language.
सर्व शास्त्रामध्ये जे काही ज्ञान आहे त्याचा सार ते सोप्या भाषेमध्ये रचू शकत होते.
Sharanagati, which means seeking shelter of the Lord and giving that shelter to others.
समर्पणाची भावना त्यांनी या अभंगामधून सांगितली आपल्याला स्वतः कशी शरण घ्यावी आणि इतरांना कशी शरण घ्यायला शिकवावं.
He was tested again and again.
त्यांच्या फार परीक्षा झाल्या.
One learned scholar Brahmin Rameshwar Bhatt, he was very envious of Tukaram.
फार मोठे एक ब्राह्मण शास्त्री होते रामेश्वर भट, त्यांना त्यांच्याप्रती द्वेष होता.
He heard his abhangas, such beautiful poetry.
त्यांनी हे अभंग वाचले आणि म्हणाले किती सुंदर गोड कविता लिहिल्या त्या.
He condemned Tukaram Maharaj, you are from a lower caste, you have no right to be teaching these sacred truths.
आणि त्यांनी एक फरमान काढला की तुम्ही उच्च कुळातले नाही आहात म्हणून तुम्ही श्री कृष्णांना वर्णन करणारी कविता लिहू शकत नाही.
He came with a gang of dacoits.
ते डाकूंना घेऊन आले.
Like a small army with weapons, and they forced Tukaram to take all of his writings, the only copies that were handwritten, and throw them in a river Indrayani with the weight of a rock to sink them to the bottom and destroy them.
आणि या सैनिकांनी काय करावं तर तुकाराम महाराजांना त्यांनी जबरदस्ती केली की त्यांनी स्वलिखित त्यांचे अभंग एका दगडाला बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवले.
Very difficult. He had nothing. He gave years and years of his life to write this beautiful devotional poetry to inspire the world, and he was forced to destroy it.
संपूर्ण जीवन त्यांनी ज्या कार्यासाठी दिलं होतं ते स्वलिखित अभंग त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी त्यांना जबरदस्ती केली आणि नदीत बुडवले.
But he was not discouraged.
पण त्याने हताश नाही झाले कधी.
Whatever situation, my Lord, I'm yours.
कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंत मी तुझाच दास आहे.
And after several days, he and many of his followers had a dream to come to the Indrayani River.
आणि अनेक दिवसांनी तुकाराम महाराजांना आणि त्यांच्या अनुयायींना एक स्वप्न आलं, कृपया तुम्ही इंद्रायणी नदीच्या तटावर या.
There was large crowd.
फार तिथे एक लोक जमले.
Even the envious scholar who forced him to do this.
आणि हे रामेश्वर शास्त्रीही पोहोचले तिथे.
And all of those scripts of his poetry, handwritten, came to the surface of the water.
आणि हे सर्व हस्तलिखित अभंग तरंगत नदीवर आले.
They didn't even get wet.
ओलेही नाही झाले होते.
छत्रपती शिवजी द किंग, ही हर्ड अबाउट ऑल दीज थिंग्स.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व ऐकले.
ही सेंट संत तुकाराम ज्वेल्स अँड सिल्क्स अँड लॅम्प्स, सो मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट्स.
त्यांनी तुकाराम महाराजांना अनेक अनेक मौल्यवान गोष्टींचा नजराणा पाठवला.
तुकाराम टोल्ड द मेसेंजर्स, bring them back to the king, I have no interest in these things.
Tukaram maharajani tanna nakarle ani mhanale mala ya madhe kahi ghena dena nahi.
The treasures of these worlds are just distractions for me.
Ya jagatle goshti keval mala majha marga pasun dusri kade netil.
When the king saw such a poor man ascending back such wealth, he wanted to meet him.
महाराजांना जेव्हा कळलं की हा नजराणा परत पाठवलाय, त्यांच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण झाली, मला या संतांना भेटायचंय.
When Shivaji Chhatrapati arrived to meet Tukaram, he wanted to give Tukaram something. He was the Raj. He had so much power, so much influence, so much fame, so much wealth. He wanted to give anything to him.
शिवाजी महाराज जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांची इच्छा होती काहीतरी द्यावं, माझ्याकडे भरपूर काही आहे घेण्यासाठी, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या.
संत तुकाराम, he said to the king that if you want to give something to me, promise me that you will chant the holy names of Krishna.
आणि तुकाराम महाराजांनी महाराजांकडून एकच मागणी केली, जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर हे वचन द्या की तुम्ही नेहमी भगवंताचं नाम स्मरण कराल.
That you will put your faith and your love in Krishna.
Ki tumhi tumchi shraddha Shri Krishna na prem karnyat laval.
I want nothing else.
Mala tumcha kadun kahihi dusri gosht nako.
We cannot imitate such a personality.
Apan asha vyakti cha anukaran karu shakat nahi.
And we should not try.
Ani apan asa prayatnahi karu nahi.
Mahajano yena kathasapanta, but to follow in the footsteps of the principles that such great personalities live by is the path to the supreme liberation.
पण आपण अशा थोर संतांकडून आणि थोर व्यक्तींकडून शिकू शकतो, अनुसरण करू शकतो. त्यांनी जे आपल्याला तत्व शिकवले ते तत्व अनुसार आपण जगू शकतो.
The Bhagavad Gita concludes with this simple verse that great saints like Tukaram lived by. Sarva dharman parityajya mamekam sharanam vraja. अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षायै समीमास्युचः. To abandon all varieties of our occupational dharma And in our heart of hearts, to seek shelter of the Supreme Lord.
भगवत गीतेतही श्री कृष्ण असंच आपल्याला सांगतायत 18व्या अध्यायामध्ये की आपण सर्व व्यावसायिक धर्मांचा त्याग करून श्री कृष्णांची शरण घेतली पाहिजे.
And we could do that as mothers, as fathers, as farmers, artists, educators, politicians, in business, industry, technology. Dharma in its true essence that Krishna is speaking in Gita is to utilize all of our God-given gifts for the well-being of others by bringing about a spiritual transformation in our own and others' lives.
आपण आई असू दे, वडील असू दे, कुठल्याही व्यवसायात असू दे, आपण सर्व या तत्वांचं पालन करू शकतो. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणून इतरांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करू शकतो.
मन मनाभव मद भक्तो मज्य शिमनम नमस्कार माम ए वैश्यशी सत्यम थे प्रति जनी प्रियोशी. By always remembering the Lord and by living in a spirit of seva, devotion.
श्री कृष्णांचं नित्य स्मरण करून आणि आपल्या जीवनामध्ये त्यांची सेवा करून
दॅट इज द ट्रू वेल्थ ऑफ द सोल.
हे आपली खरी संपत्ती आहे.
अँड इट इज विद इन ऑल ऑफ अस.
आणि ही संपत्ती आपल्या सर्वांकडे आहे.
अँड द लॉर्ड अँड द सेंट्स हॅव कम टू दिस वर्ल्ड टू रिमाइंड अस.
आणि श्री कृष्ण या जगामध्ये वारंवार येतात केवळ आपल्याला हे विस्मरण झालेलं तत्व परत स्मरण करण्यासाठी.
दिस मेसेज वॉज स्पोकन ऑन द बॅटल फील्ड ऑफ कुरुक्षेत्र.
हा संदेश कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितला आहे.
But prior to the speaking of Bhagavad Gita, another wonderful story is narrated in the Srimad Bhagavatam that took place in Kurukshetra.
Ha sandesh Shri Krishna ni Kurukshetra var jeva sangitla tya adhi Kurukshetra madhech ek dusri ghatna sangitli aahe ti Bhagavatat sangitli aahe.
The Parabrahma, the supreme truth, descended into this world as Krishna, and he was living as an apparent ordinary child in Vrindavan.
Param satya Shri Krishna he Vrindavana mate eka sadharan balaka sarke rahat hote,
where he gave the opportunity and the full experience for people to love him and be loved by him as a friend, as their child, and as their lover.
आणि वृंदावनामध्ये त्यांनी सर्व जीवांना अशी संधी दिली की त्यांनी श्रीकृष्णांना आपला मित्र, आपला मूल किंवा आपले वडील, आपले प्रेमळ प्रेमी म्हणून प्रेम करतील.
When Krishna was just about 3 years old,
जेव्हा श्रीकृष्ण केवळ 3 वर्षांचे होते,
at Brahmanda Ghat in Gokul,
गोकुळामध्ये ब्रह्मांड घाटात,
his little friends came to Yashoda Mai and complained, we saw your little Gopal eating dirt from the river bank.
Ami tumcha mulanna baghitle asa tancha mitranni Yashoda Mai ne complaint keli. Ami tanna baghitle tani nadi chi mati khalli.
Yashoda Mai is not seeing Krishna as God, she's seeing as her child.
यशोदा आपल्या मुलाला श्री कृष्णांना परमेश्वर म्हणून नाही बघत आहेत, एक आपल्या स्वतःचा मूल म्हणून बघत आहेत.
शी इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ द एसेन्स ऑफ द कंप्लीटनेस ऑफ मदरली लव.
मातृत्वाची परम स्रोत आहेत यशोदा माई.
शी इज सो वरीड, कृष्ण व्हाय हॅव यू ईटन डर्ट, डोंट यू नो यू विल गेट सिक.
त्यांना अत्यंत चिंता झाली, अरे कृष्णा तू माती का खातोय, तुला माहिती नाही तू आजारी पडशील.
Krishna said, I did not eat dirt.
Shri Krishna mhanta mi kute khalli mati.
Yashoda Mai said, but your friends are saying you eat dirt.
Yashoda mhanta pan tujhe mitra sage tech sangtahet.
Even Balaram is saying you eat dirt.
Sarva mitra kay ta Balaram hi tech sangtahet.
Krishna said, they are liars.
Shri Krishna mhanta te sarva jan khotardet.
But why would they lie about you? They are your friends, they are always with you.
यशोदाबी म्हणतात पण ते खोटारडे का होतील, ते तर तुझे मित्र आहेत, ते शुभचिंतक आहेत तुझे.
They are angry with me.
अहो त्यांना माझ्यावर राग आलाय.
If you say you didn't eat dirt, open your mouth, let me see inside.
अच्छा बरं एक सांग, तू जर माती नाही खाल्ली असं तोंड उघड बरं.
Here is the supreme absolute truth telling a lie.
हे परम सत्य आहे जे निव्वळ खोटं बोलत आहेत.
But he's not telling a lie.
पण ते खोटं नाही बोलत आहेत.
Because the absolute truth is the highest truth.
कारण परम सत्य हे स्वतः सत्याची एक मूर्ती आहे.
He's simply speaking in such a way to increase the intensity of the motherly love of his mother.
श्री कृष्ण असे का बोलतायत, आपल्या मातेकडून मातृत्वाची भावना प्रखर रूपाने उत्पन्न व्हावी म्हणून.
And that love is the highest truth.
आणि ते जे प्रेम आहे ते खरं सत्य आहे.
He opened his mouth.
त्यांनी आपले मुख प्रदर्शन केलं.
She looked inside.
त्यांनी आतमध्ये बघितलं यशोदा माईने.
She saw the entire cosmic manifestation.
सर्व सृष्टी त्यांनी श्री कृष्णाच्या मुखात बघितली.
She saw planets.
त्यांनी अनेक ग्रह बघितले.
Within the planets she saw oceans and mountains.
ग्रहांमध्ये अनेक पर्वत आणि सागर बघितले.
The devatas.
देवतांना दर्शन केले.
All species of life.
सर्व योनी होत्या.
She looked closer.
त्यांनी अजून निरीक्षण केलं.
And she saw herself looking in Krishna's mouth.
आणि त्यांनी काय बघावं तर त्यांनी बघितलं, मी स्वतः श्री कृष्णाच्या मुखात बघते हे त्यांनी बघितलं.
She was stunned.
त्यांना आश्चर्यचकित झाले.
What am I seeing?
मी काय बघते.
How is this possible?
हे कसं शक्य आहे.
How can the entire universe be in the little mouth of a little child?
हे सर्व ब्रह्मांड माझ्या बालकाच्या मुखामध्ये कसं असू शकतं.
His mouth didn't get bigger.
श्री कृष्णांचं तोंड हे काही मोठं झालं नाही.
The universe didn't get smaller.
हा ब्रह्मांड काही लहान झाला नाही.
But अचिंत्य शक्ती.
अचिंत्य शक्ती.
But everything she was seeing within him.
पण यशोदामाईंनी सर्व काही श्री कृष्णाच्या मुखात बघितलं.
Then she started to think, what is happening?
मग त्यांनी आत्मनिरीक्षण केलं, हे सगळं मी काय बघते.
I am thinking I'm the queen of Vrindavan. But now who is this Krishna? She was speechless.
आजपर्यंत मी विचार करत होते की मी वृंदावनेश्वरी आहे, मी वृंदावनची राणी आहे, पण हे काय सत्य आहे काय खोटं आहे.
Maybe I'm asleep and dreaming.
कदाचित मी झोपी गेलेली आहे आणि मी स्वप्न बघते.
But that's not possible because my eyes are open.
पण डोळे उघडे ठेवून कधी कोणी झोपी जात नाही.
Maybe I'm mentally going crazy.
कदाचित मला वेडेपणाचा काही प्रभाव होतोय.
No, but I'm very healthy mentally. Everything is quite systematic in my life.
नाही पण असं काही वाटत नाहीये, मी सर्व काही नीट बघते.
Maybe my son is the supreme being or some great yogi.
कदाचित माझा मुलगा हे खूप मोठे योगी आहेत किंवा परम परमेश्वर तर नाहीत.
That's what Gargamuni said.
गर्गमुनींनी सांगितलं होतं.
But when Krishna's thirsty for the milk from my body, he cries and he won't stop crying till I feed him.
पण जर ते महायोगी आहेत, परम परमेश्वर आहेत, तर माझ्या दुधासाठी जेव्हा उत्कंठा होते तेव्हा दूध जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत रडा रडा रडतात.
And when there's thunder and lightning, Krishna comes running and crying, mother, mother, please protect me, and unless I embrace him, he won't stop trembling.
आणि कधी कधी आभाळा जेव्हा वीज चमकते तेव्हा धावत पळत माझ्याकडे येतो आणि माझ्या पदरात आपल्या चेहऱ्याला स्वतःला लपवतो आणि म्हणतो, आई मला वाचवा, आई मला वाचवा.
And he goes to the neighbor's houses and steals butter.
शेजाऱ्यांकडे जाऊन लोणी चोरतात.
Let anyone think what they want, but Krishna knows and I know what is the truth.
कोणाला काही म्हणू द्या, मला माहिती आणि श्री कृष्णांना माहिती आहे खरं सत्य काय आहे.
I am his mother and he is my son.
मी त्यांची आई आणि ते माझे मुलगे आहेत हेच परम सत्य
आहे. And as she's thinking all these philosophies, Krishna closes his mouth and smiles.
आणि हे सगळे मोठे मोठे तात्विक विचार करताना श्री कृष्णांनी आपलं मुख बंद केलं आणि हसू लागले.
The pure beauty and sweetness of his smile captures her motherly love in such a way that she completely forgets that she just saw the universe in his mouth.
श्री कृष्णांच्या स्मित हास्याचा जो गोडवा होता त्यांनी यशोदामाईला परत विस्मरण केलं, त्यांनी हे सर्व दृश्य बघितलं असं.
कृष्ण प्लेड विथ हिज फ्रेंड्स द गोपास.
श्री कृष्ण आपल्या गोपांसोबत अनेक खेळ खेळायचे.
And he would dance in the dance of the supreme purest form of ecstatic love with the gopis.
आणि गोपींसोबतही शुद्ध प्रेमामध्ये नृत्य करायचे.
And then Akrura came to Vrindavan. Krishna was less than 11 years old at the time and he left.
आणि एक दिवशी अक्रूर वृंदावनात आले आणि 11 वर्षापेक्षा कमी वय असताना श्री कृष्णांना वृंदावनातून घेऊन गेले.
He went to Mathura.
मथुरेला घेऊन गेले.
And the gopas and the gopis, their prananath, the lord of their life, had left them.
आणि सर्व गोपी आणि गोपींचे जणू काही प्राणच निघून गेले.
They cried.
फार रडले.
Simply awaiting for him to return.
एकच आशा होती कधीतरी श्रीकृष्ण परततील.
In this viraha bhav, in this love and separation, Krishna in it, in their hearts was reciprocating in the most intimate way.
आणि या विरह भावनेमध्ये श्रीकृष्ण त्यांना अत्यंत आत्मीयतेने त्यांना प्रेम देत होते.
And then they learned that instead of coming back to Vrindavan, he went to Dwarka.
आणि त्यांना असं कळलं की वृंदावनामध्ये परत येण्याऐवजी मथुरेहून ते द्वारकेला निघून गेलेत.
He became a great prince in a royal dynasty.
खूप मोठे राजकुमार झालेत खूप मोठ्या एका वंशात.
Many years and decades passed.
फार वर्ष निघून गेले.
There was a solar eclipse that was about to come.
एक सूर्य ग्रहण होणार होता.
According to tradition, people would go on a pilgrimage to Kurukshetra, a very holy sacred place to observe spiritual practices during the solar eclipse.
Sanskruti anusar anek lok asha kali eka pavitra thikani Kurukshetra la jayche ani tithe kai kriya karma karun aplyala swatala shuddha thevayche.
Krishna sent an invitation to the residents of Vrindavan, the Brijavasis, to meet him in Kurukshetra.
आणि ही संधी साधून श्रीकृष्णांनी वृंदावनवासींना एक पत्र लिहिलं की कदाचित तुम्ही पण मला भेटायला कुरुक्षेत्रामध्ये येऊ शकता.
After so many years of living to see Krishna again, they were in such eagerness anticipating this meeting.
अनेक वर्ष क्षणोक्षणी हाच विचार होता की कधी आम्ही श्रीकृष्णांना भेटू आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना हे पत्र आलं.
In Kurukshetra, Shri Radha Rani met with Krishna.
आणि या घटनेमध्ये श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांना कुरुक्षेत्रामध्ये भेटल्या.
She cried.
फार रडल्या.
You are the same Krishna and I am the same Radha. And these are the same moonlit nights of the spring season. But I wish to take you back to Vrindavan.
तुम्ही तेच श्रीकृष्ण आहात मी तीच श्रीमती राधाराणी आहे पण हा जो काळ आहे तो पण तोच आहे पण माझी एकच इच्छा आहे की आपण परत वृंदावनात जावं.
Here you are surrounded by military phalanxes, royal elephants and chariots. I want to take you back to the simple forest on the bank of the Yamuna where there's flowers and the chirping of birds and the humming of bees.
इथे अनेक अनेक सैनिकांचा हत्यांचा रथांचा घेरावा आहे पण मला तुमच्या तुम्हाला वृंदावनाच्या आपल्या साध्या वातावरणात घेऊन जायचं आहे जिथे पक्षी आहेत जिथे.
Here you are dressed in the royal garments and jewels of a prince.
इथे तुम्ही रत्नविभूषित एका राजकुमारासारखे दिसताय.
Please come back to Vrindavan. We want to see you as a simple cowherd boy with the gunjamala around your neck and a little peacock feather in your hair.
Amala tumhala Vrindavan madhe eka gopala sarkha baghaycha aahe galyamadhe gunjamala ani var ek mor pankha.
The freedom to love Krishna the way they did in Vrindavan was not possible for Krishna's pleasure. They were begging, please come
home.
And in their minds they had a meditation.
श्री कृष्णांना प्रेम करायचं जे वातावरण वृंदावनात आहे ते कुरुक्षेत्रामध्ये उपलब्ध नव्हतं, म्हणून श्री कृष्णांच्या आनंदासाठी त्यांनी ही एक त्यांना आमंत्रण दिलं.
In their minds they created chariots.
त्यांच्या मनात त्यांनी श्री कृष्णांसाठी एक रथ बनवला.
One for Krishna, one for his brother Balaram and his sister Subhadra.
एक रथावर श्री कृष्णांना ठेवलं, दुसऱ्या रथावर बलरामजींना आणि तिसऱ्या रथावर सुभद्रा देवी.
And in their chariots, their heart of hearts, they brought Krishna back to Vrindavan.
आणि आपल्या मनामध्ये त्यांनी ध्यान करून श्री कृष्णांना वृंदावनामध्ये खेचत नेलं.
This very story is the Rath Yatra festival.
Hi ji kahani hai, hi Rath Yatra sajra karto hai apan.
Lord Jagannath, Krishna, Balaram and Subhadra are being brought back home into our hearts.
Shri Krishna, Shri Baldev ani Subhadranna apan aplya hrudayacha vrindavanamadhe anayacha prayatna karto hai.
Lord Shri Chaitanya Mahaprabhu, he taught his followers and taught all the world for all time to come the mood to celebrate the Rath Yatra.
Shri Chaitanya Mahaprabhu ne aplyala he rahasya sangitle Rath Yatra kashi sajra karavi.
The day before Rath Yatra he would take hundreds of his devotees to the destination of the Rath Yatra, Gundicha Mandir.
रथयात्रेच्या पूर्व दिवशी श्री चैतन्य महाप्रभू आपल्या सर्व भक्तांना रथयात्रा जिथे पोहोचते गुंडीचा मंदिर तिथे घेऊन जायचे.
From the Jagannath temple which represents Dwarka in this Leela or Kurukshetra, he's brought to Gundicha representing Vrindavan.
जगन्नाथ मंदिर हे द्वारकेचं किंवा कुरुक्षेत्राचं प्रतीक आहे आणि गुंडीचा मंदिर हे वृंदावनाचं प्रतीक आहे.
Also representing our hearts.
आणि हेच गुंडीचा मंदिर आपल्या हृदयाचं पण प्रतीक आहे.
Because our hearts are meant to be the abode of the Lord.
कारण आपल्या हृदयाचं हे कर्तव्य आहे की आपण श्री कृष्णांना तिथे स्थान द्यावं.
ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति. Krishna tells in Bhagavad Gita, I am in the heart of every living being.
श्री कृष्ण आपल्याला सांगतात मी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे.
But if the heart is a dirty place, we cannot perceive him.
पण आपलं हृदय जर अस्वच्छ असेल तर आपण श्री कृष्णांना तिथे स्वागत करू शकत नाही.
येयता मम प्रपद्यन्ते. Krishna reveals himself according to the purity of our intentions.
श्री कृष्ण आपल्याला आपल्या निर्मळते अनुसार स्वतःला प्रकट करतात.
Lord Chaitanya had all of his devotees thoroughly clean the Gundicha temple.
आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांना घेऊन गुंडीच्या मंदिराचं पूर्णपणे संपूर्णपणे मार्जन करत.
And he taught that this Rath Yatra is to bring Krishna back into our hearts. But the process of Rath Yatra, through this singing, through this dancing, through this association of saintly people, through this mood of service, is to purify, cleanse our hearts of lust and envy and anger and greed and arrogance and illusion.
आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवलं रथयात्रेच्या वेळेस जेव्हा आपण नृत्य करतो, कीर्तन करतो, भक्तांचा संग करतो, त्यांनी आपल्याला हृदयाचं मार्जन करायचं आणि या शुद्ध वातावरणामध्ये श्री कृष्णांना आमंत्रण करायचं.
When the heart is cleaned of all these artificial things, only one thing remains. The pure light of ecstatic love.
जेव्हा आपल्या हृदयातून सर्व अनर्थ निघून जातील तेव्हा केवळ तिथे प्रेम उरेल.
And that love in the relationship between Krishna and his devotees is the highest truth.
आणि हे प्रेम जे श्री कृष्ण आणि एका भक्तामध्ये असतं तेच परम सत्य आहे.
There was a devotee of Lord Chaitanya.
श्री चैतन्य महाप्रभूंचे एक भक्त होते.
He was one of the best friends of Lord Chaitanya's father.
Shri Chaitanya Mahaprabhu'cha vadlanche te param mitra hote.
His name was Jagadish Pandit.
Tanja naam hota Jagadish Pandit.
Before Shri Chaitanya Mahaprabhu took sannyas, he sent Jagadish Pandit to Jagannath Puri.
Shri Chaitanya Mahaprabhu ne sannyas swikarne aadhi tyanni Jagadish Panditanna जगन्नाथपुरीला पाठवलं.
To enlighten people in Sankirtan, the congregational chanting of the holy names, and the path of pure ecstatic prema or bhakti.
हरिनामाचा संकीर्तनाचा प्रचार करण्यासाठी आणि शुद्ध भक्तीचा प्रचारासाठी.
When Jagadish Pandit was in Puri, upon seeing Lord Jagannath, his heart completely melted with love.
जगदीश पंडित जेव्हा जगन्नाथ पुरीत होते त्यांचं हृदय पूर्णपणे द्रवित झालं शुद्ध प्रेमामुळे.
He was captivated by Jagannath's mercy.
जगन्नाथच्या कृपेने त्यांना आवरण केलं होतं.
But then it was time for him to return to Navadvip.
पण एक वेळ आली जेव्हा त्यांना परत नवद्वीपला जाणं भाग होतं.
As he was walking back, he could hardly walk. He was crying in separation from Krishna in his form of Jagannath.
नवदीपला परतताना एक पाऊल घेणंही त्यांच्यासाठी कठीण होत होतं. वारंवार त्यांना जगन्नाथ देवांची आठवण होत होती.
Jagannath is in everyone's heart.
ते जगन्नाथजी सर्वांच्या हृदयात आहेत.
He understood Jagadish Pandit's condition of devotion.
त्यांना लक्षात आलं जगदीशांना माझ्या प्रती किती प्रेम आहे.
He was performing his duty of returning home, but he couldn't bear the separation.
जगदीश पंडित आपलं कर्तव्य पालन करत होते पण कर्तव्य पालन करताना त्यांना फार कठीण जात होतं.
So many pilgrims go to Puri.
अनेक अनेक भक्त लोक पुरीला जातात.
But how many such pilgrims when they're leaving Puri are feeling like Jagadish Pandit?
पण असे अनेक भक्त जे पुरीला जातात ते तिथून परतताना किती लोक जगदीश पंडितांसारखे रडतायत.
That is the question.
हा एक खूप मोठा प्रश्न आहे.
When we really receive the mercy of the Lord, then this loving feelings of separation are awakened within us.
जेव्हा आपल्याला श्री कृष्णांची खरी कृपा मिळते तेव्हा आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती प्रेम किंवा स्नेह निर्माण होतो.
So in a dream Jagannath appeared to Jagadish Pandit.
आणि म्हणून एका स्वप्नामध्ये जगन्नाथ जी जगदीश पंडितांच्या स्वप्नात आले.
And told him, you should return to Puri.
आणि त्यांनी त्यांना आदेश दिला तुम्ही पुरीला परत जा.
Because I want to come with you.
कारण मला तुमच्या सोबत जायचं आहे.
Back to your home.
तुमच्या घरी.
Simultaneously Jagannath appeared to the king of Orissa.
आणि त्याच क्षणी जगन्नाथजी पुरीच्या राजाच्या स्वप्नातही आले.
And told the king, very soon is the Navakalevara, where they change the forms of Jagannath.
त्यांनी राजाला सांगितलं लवकरच नवकलेवरम जिथे जगन्नाथजींचं शरीर बदलतं ते आहे.
They make a new form of Jagannath and take the essence from the heart of Jagannath and put in a new form.
जगन्नाथजींसाठी 12 वर्षांनी नवीन मूर्ती बनते आणि जगन्नाथजीचा एक मध्यभागी एक पदार्थ आहे तो परत नवीन मूर्ती ठेवतात.
The previous form is samadhistha vigraha. Jagannath told the king, give that form to Jagadish Pandit.
नवीन मूर्ती स्थापित झाल्यावर जी जुनी मूर्ती आहे त्याची समाधी होते पण जगन्नाथजींनी राजाला स्वप्नात सांगितलं की ती जी जुनी मूर्ती आहे ती जगदीश पंडितांना द्या.
Now Jagadish Pandit, he's a Brahmin. He has to walk so many hundreds and hundreds of miles, and we know how big Jagannath is. It takes a dozen dayatapatis to carry him with ropes and putting him on pillows every few steps and just to take him out of the temple to the chariot is a great effort.
आपल्याला सर्वांना माहिती आहे की जगन्नाथजींना मंदिरातून जेव्हा रथावर घेऊन जातात तेव्हा प्रत्येक पावलोपावली किती कठीण होतं आणि किती किती लोक लागतात त्यांना उचलायला. आणि जगदीश पंडित एक ब्राह्मण आहेत काही क्षत्रिय राजा नाही आहेत की त्यांच्याकडे अनेक अनेक सेवक आहेत एवढ्या मोठ्या मूर्तीला घेऊन जाण्यासाठी.
पण जगन्नाथ इज योगेश्वरा.
पण जगन्नाथजी योगेश्वर आहेत.
आय हर्ड अबाउट दिस इन ब्रजमोहन प्रभूज क्लास दिस मॉर्निंग.
आज सकाळी मी ब्रजमोहन प्रभूंच्या क्लासमध्ये हे ऐकलं.
ही इज द सोर्स ऑफ ऑल मिस्टिक पॉवर्स.
सर्व योगिक सिद्धींचे ते स्रोत आहेत.
One mystic power is to become very heavy and another is to become very light.
एक सिद्धी आहे की आपण खूप वजनी बनू आणि एक आहे की त्या उलट बनू.
Jagannath made himself as light as a feather.
त्यांनी स्वतःला खूप हलकं बनवलं.
His form was like a cork. And Jagadish Pandit, when King Prataparudra said, you know, here is Jagannath. He took a stick and wrapped Jagannath up with, and just picked him up and carried him back with a stick.
आणि जगदीश पंडित जेव्हा जगन्नाथपुरीला पोहोचले तेव्हा त्यांनी बघितलं की जगन्नाथजींची भव्य मोठी मूर्ती फार हलकी होती. त्यांनी जगन्नाथजींना एका कापडात बांधलं, एका काठीला बांधलं आणि आपल्या खांद्यावर
टाकलं. आणि
जगन्नाथजी म्हणाले, जर कुठल्या ठिकाणी तुम्हाला खाली ठेवलं असतं मी तिथेच राहीन.
And on the bank of the river Ganga, in a place called Jashohar, they placed Jagannath down. And to this day he is there giving his darshan.
Ganga nadicha kathavar ek jaga Yashohar, tithe tanni kai kaalasathi Jagannath jinna khali thevlani, aajhi te Jagannath ji tithe darshan detat.
The love of the Lord and his devotee,
just by hearing these stories, it awakens our propensity to love and serve the Lord.
श्री कृष्णांचं आपल्या भक्तांप्रती काय प्रेम आहे या गोष्टी ऐकून देखील आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती प्रेम उत्पन्न होऊ शकतं.
There was a great devotee from Odisha.
ओडिशा मधले एक फार भक्त आहेत छान.
His name was Rasika Murari or Rasikananda.
त्यांचं नाव होतं रसिक मुरारी किंवा रसिकानंद.
He was such a great devotee, a disciple of Shyamananda Goswami.
श्यामानंद गोस्वामींचे शिष्य होते.
And in his area, he was inducing thousands and thousands of people to live in a spirit of pure devotion.
आणि आपल्या प्रदेशामध्ये त्यांनी प्रचार करून अनेक अनेक लोकांना, हजारो लोकांना शुद्ध भक्तीच्या मार्गावर प्रेरित केलं होतं.
Enlightening people to the happiness of the soul and loving devotion to Krishna, Jagannath.
आत्म्याचा आनंद आणि श्री कृष्णांना प्रेमाचा आनंद त्यांनी सर्वांना वाटप केला होता.
He was spreading Harinam Sankirtan, Bhagavad Gita, Srimad Bhagavat.
Harinam Sankirtan, Bhagavad Gita, Bhagavataacha prachar karat hote.
When he was coming for the Rath Yatra,
ekhe kali Rasikanand Rath Yatre sathi yet hote.
Somehow or other there were so many impediments in his journey.
काही कारणांमुळे फार अडथळे निर्माण होते.
He was late.
उशीर झाला त्यांना.
The Rath Yatra was carrying on. They came to a place called Balagandhi, which is almost the end of the procession.
रथ यात्रा चालूच होती आणि बलगंडी नावाच्या ठिकाणी आली जिथे समाप्तच होत होते.
At that place, nobody could move the chariots.
त्या ठिकाणी लोकांनी बघितलं आम्ही किती प्रयत्न करतोय पण रथयात्रा काही हलत नाहीये.
It was very disturbing. There were thousands of people pulling the ropes.
हजारो हजारो लोक खेचत होते पण रथ एक कणही हलत नव्हता.
The king brought royal elephants and wrestlers. They were pulling and pulling and pulling, but the chariot would not move.
राजांनी हत्त्यांना बोलवलं, पहलवानांना बोलवलं पण एक सेंटीमीटरही रथ हलत नव्हता.
They didn't know what to do.
Kai samjena.
But then one of the chief priests, one of the dayatapatis who was taking care of Jagannath on the chariot, he heard Jagannath speak that I will not move until Rasikananda comes.
And
because he has spread my holy names and my holy glories and he's risked everything, he's sacrificed his whole life for the betterment and compassion for other living beings, I want him to be a part of this festival.
आणि त्या क्षणी दैतपती होते एक श्रेष्ठ, त्यांनी जगन्नाथजींचा आवाज ऐकला. जगन्नाथजींनी म्हटलं, कारण रसिकानंद इथे नाही आहेत, रसिकानंदांनी आपल्या प्राणांचे कठीण परिस्थिती करून माझ्या नावाचा, माझ्या लीलांचा प्रचार केलाय, ते जेव्हापर्यंत या रथयात्रेत सहभागी होत नाही तेव्हापर्यंत मी इथून हलणार नाही.
They immediately stopped even trying to move the chariot. And they went to the Ataranala, the bridge where Rasikananda was just arriving.
पण जगन्नाथजींचा हा संदेश ऐकून सर्वांनी रथाला खेचणं सोडून जगन्नाथजी जगन्नाथपुरीच्या काठावर अठारण आला आहे, तिथे रसिकानंदना स्वागत करायला गेले.
The king of Puri and all of the high priests welcomed him with garlands and brought him to Jagannath's chariot.
Rajanni ani sarva pujarinni tancha mahaan swagat kela ani tyanna rath yatre kade ghevun aale.
Rasikananda, very humble, he offered his dandavat, prostrated obeisances.
Rasikanandani namratani aple dandavat pranam kele.
With tears of love, he offered his prayers.
Ashrupurna netranni tanni nivedan kele.
He approached the chariot and very gently with his head, he was offering his head, he was offering his life to Jagannath. He pushed and Jagannath's chariot moved forward.
आणि या एकट्या भक्तानी जेव्हा रथाला आपल्या डोक्याने मस्तकाने जेव्हा धक्का दिला, आपलं सर्वस्व अर्पण केलं, रथ लगेच चालू लागलं.
These simple stories are the real miracles of life because they reveal the love of the devotee for the Lord and the love of the Lord for the devotee.
या साध्या सोप्या गोष्टी आहेत, ह्या खऱ्या सिद्धी आहेत, कारण यामध्ये श्रीकृष्णांचं आपल्या भक्तांप्रती आणि भक्तांचं श्रीकृष्णांप्रतीचं प्रेम प्रदर्शित होतं.
Pratap Rudra Maharaj was the king of all of Odisha, but he swept the road as a simple sweeper for the pleasure of Lord Jagannath and the devotees, and through that devotion of being a servant of the servant of the servant, he was given the highest perfection of life.
Pratap Rudra Maharaj jari khup mote maharaja hote, pan Jagannathjincha sevemadhe tyane ek jhadu hatat ghetla ani rastyacha marjan kela ani tyamule tyanna param siddhi prapta zali.
Srila Prabhupada, understanding the deep spiritual blessing that comes with this Ratha Yatra, he brought it to almost every major city throughout the world.
Srila Prabhupadanna he mahit hota ki Rath Yatre madhe sahbhagi zalyavar aplyala Shri Krishna chi kay krupa milte ani mhanun vishwatil pratyek pramukh shaharanmadhe tyanni Rath Yatra ghevun gele.
I believe it was 1967 or 8, he had the first Rath Yatra outside of India in the history of the world.
Kadachit 1967 kiwa 68 madhe tyanni bharatabaherchi pahili Rath Yatra sajra keli.
It was in San Francisco, California, USA.
Americat California madhe San Francisco navacha shahar ahe tithe keli.
Srila Prabhupada named San Francisco New Jagannath Puri.
आणि श्रील प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोचं नामकरण केलं नवीन जगन्नाथपुरी.
And after some time the city of San Francisco officially declared the Ratha Yatra to be an official holiday in San Francisco.
आणि अनेक वर्षांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या आयोजकांनी असं साजरा केलंय की रथ यात्रेचा दिवस हा एक अधिकृत सुट्टीचा दिवस आहे.
And gradually it went to London and to New York and Chicago and Philadelphia and Los Angeles and I don't know how many are in Delhi and Punjab in Africa, throughout Europe and Australia there's Ratha Yatras happening. Why? To give people an opportunity. Sarve sukino bhavantu, to understand how Krishna wants everyone to be happy.
आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांनी या पृथ्वीवरच्या सर्व भूखंडांवर सर्व प्रमुख शहरांमध्येही भगवत ही भगवंतांची रथयात्रा नेली का तर सर्वांना शिकवण्यासाठी सर्वे जना सुखिनो भवंतु.
To have the association of those who are aspiring to love the Lord.
प्रत्येकाला एक संधी देत आहेत श्री कृष्णांना जे प्रेम करतात त्यांचा सहवासाची.
To develop a taste for hearing the glories and the teachings of the Lord.
श्री कृष्णांचं नाम स्मरण आणि श्री कृष्णांची शिकवण ऐकण्यासाठी गोडवा निर्माण करतात आपल्यामध्ये.
To find the greatest pleasure in life and utilizing whatever we have as an instrument of the Lord's compassion in this world.
भगवंतांनी आपल्याला जे काही दिलंय ते श्री कृष्णांच्या सेवेमध्ये आपण कसं अर्पण करू हे शिकण्यासाठी.
And to find our greatest joy in raising our arms and loudly chanting the holy names of Sri Radha Govinda.
आणि आपले हात उभार करून जोरात नाम स्मरण करण्यासाठी श्री राधा गोपीनाथांचं नाव घेण्यासाठी. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे.
थँक्यू व्हेरी मच.
खूप खूप धन्यवाद.